भाग 33। जर आपण पाप करास, लूक यांना 15:11-32 वचन आणि 1 योहान यांना 1:7-9 वचन। जर एखादा माणूसनं पाप करणार तेव्हा काय होई? येशू ख्रिस्तीनी एक गोष्ट आखना। एक तरुण माणूस घर सोडून लांब गया आणि त्यानं त्या गावमा सर्व वाईट गोष्टी करणार। व्यभिचार, दारू, तंबाखू बऱ्याच वाईट गोष्टी करणार आणि आपला पैसा वाईट गोष्टीसमा उडावना। तेव्हा ते देशमा मोठा दुष्काळ पडना। त्यानं सगळा पैसा वाईट गोष्टीमा उडावना, मग तो उपाशी राहायला लागना। तो गरीब होईना, मग त्याला त्यांना वाईट गोष्टीसना पश्चाताप होईना। मग तो आखना, मी देव आणि मनी आभासना विरुद्ध पाप करणास, मग तो शुद्धीवर होना आणि आपला आभासनगर जावाना विचार करना। मग एक दिवस त्यानं आपला आभासनगर जावाल निघना। त्यांना आखना, मै खूप वाईट गोष्टी करणार आखनास, तरी सुद्धा त्यासनी आभासनी त्यांना खूप प्रेम करना। तरी त्यांनी आभासनं त्याजवर कृपा करना, त्याजवर प्रेम करना आणि आपल्या पोऱ्याला जोई धावत गया आणि त्यांना गळामा पडना आणि त्यांना खूप मुकालीना आणि त्याजवर त्यांना प्रेम करना आणि त्यानं त्याला त्यांना सर्व गुणांनी क्षमा करना, त्यानं परत त्याला घरमालीना। तसा जर आपण पाप कर्या आणि खऱ्या अंतकरणानं पश्चाताप कर्या आणि देव ते ओळख, तो देव आपली पापनी क्षमा कर आणि आपल्यावर अशाच प्रकारे प्रेम कर। जो माणूस पापनी क्षमा मांग आणि देव त्यावेळी आणि देव त्याला क्षमा कर, त्यानेसाठी स्वर्गमध्ये आनंद कर।